सुपर इट्स 93.5 फॅरेड एफएम वर श्रुती आहे तुमच्यासोबत. टॉक टाइम मध्ये सध्या आपण गप्पा मारतो आहोत आपल्या वन ऑफ द फेवरेट मूवी मुळशी पॅटर्नचे प्रोड्युसर पुनीत बालन यांच्याशी. आणि लॉकडाऊन फेजमध्ये पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये त्यांनी लाखो घरांना मदत केली आहे. आणि एक गोष्ट सांगायला खूप आनंद वाटतो ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातनं सगळ्यांनाच मदत झाली, हा परप्रांतीय तो आपला असा विचार न होता. सो आपणही पुनीतजी खूप मदत केलीत ट्रेन्समध्ये सुद्धा, याविषयी काय सांगाल?
ते परप्रांतीय असले तरी ते आपलेच लोक आहेत, ते भारतीय आहेत. आता ट्रेनच्या प्रवासात कुठल्या स्टेशनला काय भेटणार हे माहिती नाही, म्हणून पोलीस पुनीत बालन ग्रुप हे सोबत येऊन कमीत कमी 40 ते 45 जे स्पेशल ट्रेन गेले त्या प्रत्येक ट्रेनला आपण फूड पॅकेट, टेट्रा पॅक दूध, कारण त्यांच्या सोबत लहान मुलं असतात, त्यांची मुलं असतात म्हणून त्यांना दूध आणि पाणी अशी आपण त्यांना प्रोव्हाइड केली. प्रत्येक पोलीस स्टेशन असू द्या, पोलीस पोस्ट असू द्या, आणि वेगवेगळ्या लोक रस्त्यावर असतात जे हे लॉकडाऊन चालू आहे त्या लोकांना जे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आहे ती आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली आहे. आणि अनेक उपक्रम केले, सॅनिटाईज दिले, मास्क वाटप केले स्लम एरियाज मध्ये.
दॅट्स अमेझिंग. आणि खूप जण असे आहेत की या सिच्युएशन मध्ये खचत आहेत, सिच्युएशन तशी होत आहे त्यामुळे. सो एक अगदी मनापासून मेसेज काय द्याल सगळ्या लिसनर्सना?
मी एकच सांगेल की आयुष्यात चॅलेंज ही सगळ्यांना येते, सगळेजण अप अँड डाऊन मधनं जातात, पण खरा विनर तो असतो जो या चॅलेंज ला मात देतो आणि आयुष्यात पुढे जातो. सो यू हॅव टू फाईट. कोट आहे, लाईफ इज अ चॅलेंज और अ लाईफ इज अन ऍडव्हेंचर. आता तुम्ही ठरवायचं की तुम्ही हे ह्या गोष्टीला तुम्ही एक चॅलेंज म्हणून बघता की ऍडव्हेंचरला, बट यू हॅव टू सेल थ्रू both. We are not so weak. Our parents have not given us the culture to be so weak or not taught us the culture to be weak. So we have to fight every, either sail through every adventure or fight every challenge. This is what I will tell to all the listeners.
Kya baat hai? अमेझिंग. सो आपण सध्या बोलतो आहोत मुळशी पॅटर्न या चित्रपटाचे प्रोड्युसर पुनीत बालन यांच्याशी. यांच्या पुनीत बालन ग्रुपने पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये हजारो लाखो घरांना मदतीचा हात दिला आहे. ऐकत राहा श्रुती सोबतच टॉक टाइम, बजाते रहो.